नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. तरुणांना देशात आणि विदेशात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून यासाठी विविध देशांशी व्यापार करार केले जात आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित 18व्या रोजगार मेळाव्याला ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या 61,000 जणांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी कार्यालयांची नावं येत्या सोमवारी प्रजासत्ताक दिन सोहळ्यात जाहीर करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत विविध 10 स्तरांवर शासकीय कार्यालयांचं मूल्यमापन संकेतस्थळ, ई ऑफिस, व्हॉट्सअप चॅटबोट, AI ब्लॉकचेनचा वापर अशा विविध निकषांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांचं मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याबाबत काँग्रेस अंतर्गत सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा निघाला असून महापौरपदी कुणाची निवड होईल हे खासदार प्रतिभा धानोरकर ठरवणार असून स्थायी समितीचा निर्णय आपण घेणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात हा निर्णय झाल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 130वा भाग असेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.